हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, स्तल्प्याय च गेह्याय च नमः, कात्याय च गौवरेष्ठाय च नमो, हृदय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय चोलप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वह किरिकेभ्यो देवानागम हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमामी वत्केभ्यः। द्रापे अंधसस्पते दरिद्रन्नीललोहित एषां पुरुषाणां एषां पशूनां माभेर्मा रोमो एषां किंचना ममत, याते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाह भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे, इमागं रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिं, यथा नश्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननादुरम्। रुडानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छं च योषमनुरायजे पिता तदश्राम तव रुद्र प्रणीतौ, मानो महान्तमुत मानो अर्भकं, मान उक्षन्तुमुत मान उक्षितम्, मानो वधीः पितरं मोत मातरं प्रिया, मानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोके तनये मान आयुषि, मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः, वीरान् मानो रुद्रभामितो वजिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आरात्ते गोघ्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु। रक्षा च नो अदि च देव ब्रूह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः, सुहि श्रुतं गर्त सदं युवानं मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्, मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वन्निवपन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतुरुणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगव्यद्यस्धनुष्वमीण्वस्तोकाय तनयाय मृडया, मीडुष्टम शिवतम शिवो न सुमना भव, परमे वृक्ष आयुधं निधाय कृत्तिं वसान आचरं पिनाकं बिभ्रदागहि, विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगम हेतयोन्यमस्वन्निवपन्तु ताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृति।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला सांगणार आहेत। सर्व पुरुष साधकांना विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पांडुरंगाच्या बाजूला सरकून घ्यावं, आणि भगिनी वर्गाला अशी विनंती आहे आपण जास्तीत जास्त ऑडिओ व्हिडिओ रूमच्या दिशेने सरकून घ्यावं, म्हणजे मध्ये एक लाईन आपल्याला करता येईल।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। ब्यूटी क्लॉथ स्टोअर या दुकानाचं शटर खाली करून नवीन मालकाकडे चाव्या सुपूर्द करून स्वामीजी व्यवसायातून निवृत्त झाले। उपरण झटकलं की निघालो, याचं जितं जागतं उदाहरण साधकांदेखत घडलं. सायंकाळी 8 सुमार असावा. ब्युटी क्लॉथ स्टोअरची ब्युटी आपल्या शर्टाच्या खिशात ठेवून स्वामी सरलाताई हे मोस्ट ब्युटिफुल जोडपं जे निघालं ते थेट श्री विजयराव खांडेकर यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत. आणि त्यांच्या आंतरिक आणि बहिरंग ब्युटीचं वेड लागून फुल झालेले काही साधक साधिका त्यांच्या पाठोपाठ तिथे पोचलो. विजयरावांच्या घरी जणू दिवाळीचा उत्सव होता. खांडेकर पतीपत्नी, त्यांच्या मातोश्री आणि त्यांची मामे बहीण सद्भक्त मंगल खेर हे सर्वजण उत्साहानी स्वामींच्या आगमनाची वाट बघत होते. खांडेकरांचं घर खूप मोठं नव्हतं, पण त्या सर्वांचं अंतःकरण मोठं विशाल होतं. स्वामी स्वरूपानंदांचं अनुग्रहित कुटुंब. कुमारी मंगल ही जन्मतःच हृदयाच्या विकाराने आजारी होती. तिचे वडील श्रीयुत अप्पासाहेब खेर हे रत्नागिरीतली बडी आसामी. स्वरूपानंदांच्या कृपांकित या कुटुंबांचा स्वामी माधवनाथांवर विलक्षण भाव जडला होता. कुमारी मंगल हिला मिळालेलं सर्व आयुष्य हे केवळ स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांच्या कृपेचंच द्योतक आहे अशी सर्वांची दृढ श्रद्धा होती. मंगलचा स्वामी माधवनाथांवरचा भाव आठवला तरी अजूनही मला रोमांचित व्हायला होतं. भागेश्वर निवासापासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या खांडेकरांच्या घराला 2 खोल्या होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी 1-1 खोली. वरच्या मजल्यावरच्या खोलीसमोर गच्ची होती. घराच्या मागच्या बाजूला सप महाविद्यालयाचं आवार होतं आणि वरच्या मजल्यावरच्या खोलीच्या दक्षिण बाजूला असलेल्या मोठ्या खिडकीमधून सप महाविद्यालयाचं मैदान, बीएड कॉलेज आणि पर्वती सुद्धा दिसायची. तीच खोली पुढे काही वर्ष स्वामी माधवनाथांचं केंद्र ठरली. दाटीवाटीनं 30 जण बसू शकतील इतपतच ती खोली असावी. पण आता असं वाटतं की ते खूप मोठं विराट स्थान होतं. याच छोट्याशा खोलीत स्वामीजी अनेक साधकांना उत्कट ध्यानातली खोली अनुभवायला देणार होते. स्वतः विजयराव आणि त्यांची भगिनी मंगल हे उत्तम साधना करणारे साधक होते. खांडेकर कुटुंबियांनी औक्षण करून स्वामीजींचं स्वागत केलं. आम्ही सर्व मंडळी स्वामींपाठोपाठ त्या खोलीमध्ये जाऊन बसलो. खिडकीलगतच्या पलंगावर स्वामीजी आसनस्थ झाले. आम्ही 15-20 जण समोर सतरंजांवर बसलो. स्वामींच्या उजव्या हाताच्या भित्तीवर स्वामी स्वरूपानंद, माऊली आणि स्वामी माधवनाथ अशा 3 सुरेख तस्बिरी होत्या. स्वामींनी त्या फोटोंकडे बघितलं आणि केवलम करुणाकारम ही प्रार्थना सुरू केली. प्रार्थना झाल्यावर आम्हा सर्वांकडे पाहत बोलायला लागले, चला आज एका सांसारिक जबाबदारीतून मुक्त झालो. कितीतरी दिवस वाटत होतं की आता दुकान थांबवावं. 30-40 वर्ष कापडांचा धंदा केला, आता थांबायची वेळ आली असं वाटलं. स्वामी स्वरूपानंदांचीच इच्छा असावी म्हणून असा पटापट यातून मोकळा झालो. आता मला माझी ही साधना वाढवता येईल, तुम्हा सर्वांबरोबर इथे साधना करता येईल. रोज सकाळी 10-1 आणि संध्याकाळी 6-8 असं हे खांडेकरांचं केंद्र आजपासून चालू झालं. मंगलचे वडील अप्पासाहेब आणि हे खांडेकर कुटुंब यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे ही सुद्धा स्वामीजींचीच कृपा म्हणायची. नाहीतर भागेश्वर निवासापासून इतक्या जवळ आपल्याला कोण जागा देतो. आता तुम्ही मंडळी इथे येऊन भरपूर साधना करू शकाल. मी रोज सकाळ संध्याकाळ इथे येणार. आपल्या घरी स्वामींनी यावं असं मंगल तुला सारखं वाटत होतं ना, बघ आता रोज स्वामी तुझ्या घरी येणार. थोड्याच वेळापूर्वी आपलं दुकान दुसऱ्याला कायमचं सोपवून हे आले आहेत असं सांगूनही कोणाचा विश्वास बसला नसता. निरंतर वर्तमानात जगणाऱ्या आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या स्वामीजींनी भूतकाळ केव्हाच मागे सोडून दिला होता. दुसऱ्या दिवसापासून खरोखरच सकाळ संध्याकाळ खंडेकरांच्या घरी स्वामीजींच्या केंद्रांना प्रारंभ झाला. त्याला केंद्र म्हणायला स्वामीजींनी सुरुवात केली असं मला आठवतंय. आता आपल्या सर्वांसाठी केंद्र हा शब्द नित्य प्रचारातला झाला असला तरी त्यावेळची स्वामीजींची केंद्र ही आतापेक्षा थोड्या निराळ्या स्वरूपात होती. रोज सकाळी 10:15 काही साधक साधिका तिथे जाऊन ध्यानाला बसत. केंद्रात ध्यानाऐवजी गप्पाटप्पा करण्यास सहजच मज्जा होता. साधारणपणे 11:30 सुमारास स्वामीजी तिथे येत. आधी जाऊन मी कधीतरी ध्यानाला बसलो असेन तर स्वामी येण्याचीच ध्यान करता करता नकळत वाट पाहत रहे. स्वामीजी आल्याचं लगेच लक्षात येत असे. त्यांच्या पावलांचा चालताना मुळीच आवाज व्हायचा नाही. त्या खोलीत ते हळूवार पावलं टाकत येत असत. वाळ्याच्या अत्तराचा मंद सात्विक सुगंध मनाला सुखावून जाई. येताना त्यांच्या वस्त्रांचा वारा अंगावरून जात असे. आल्यावर प्रथम माऊली स्वरूपानंद यांना उद्बत्ती दाखवत असत. अगदी अस्फुट स्वरात माऊली त्यानोबा स्वामीजी असा आर्तमधूर उच्चार करत बसलेल्या साधकांवर प्रेमाने नजर फिरवत ते स्वतःही ध्यानाला बसत. खांडेकरजी मंगल हे कायम तिथे असत. बरेचदा विजयराव खांडेकरही ध्यानाला बसलेले असायचे. त्याचबरोबर डॉ आलूरकर, डॉ सुषमाताई वाटवे, कधीकधी तारा कांचन संजीवनी या आणि अशा काही साधिका असत. आम्ही मुलं सुद्धा जशी संधी मिळेल तसं त्या ठिकाणी जाऊन ध्यानाला बसायचो. 12:30 सुमाराला स्वामीजी ध्यान विसर्जित करत मग ज्ञानेश्वरी दासबोध उघडून चाळत कधी कोणाशी हलक्या आवाजात त्यांचं बोलणं होई. अत्यंत साधं सात्विक वातावरणात हे केंद्र होत असे. केव्हा केव्हा साधकांबरोबर त्यांची चर्चा होई. एकदा ते कोणा साधकाशी ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेबद्दल बोलत होते. त्यावेळेस ते साधक त्यांना म्हणाले, ज्ञानेश्वरीची हिंदी इंग्रजी मधली भाषांतर अमराठी वाचकांसाठी फार उपयुक्त ठरतील नाही. स्वामीजी किंचित हसत त्यांना म्हणाले, ज्ञानेश्वरीचं यथार्थ भाषांतर ही फार कठीण गोष्ट आहे. 18व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानोबांची ओवी आहे, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होई जे. यातल्या पुढती पुढतीचं भाषांतर एका पुस्तकामध्ये आगे 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 असं केलं असं म्हणून ते खतखतून हसायला लागले. मी ऐकताना आश्चर्यचकित झालो. मलाही तो अर्थ तसाच वाटत होता. मग ते म्हणाले, पुढती पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा उत्तरोत्तर. ज्ञानोबा म्हणतात, पुन्हा पुन्हा या ग्रंथाच्या पुण्यसंपत्तीनी यच्चयावत सर्व जीवांना सर्व सुखाचा लाभ परिपूर्ण होवो. आता ह्याचा अर्थ कोण कसा करणार? मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हसता हसता स्वामीजी गंभीर झाले आणि म्हणाले, ज्ञानेश्वरीचं भाषांतर करायचं आणि माऊलींचे भाव त्या भाषांतरात उतरवायचे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. नुसतं पांडित्य असून हे काम भागणार नाही. ज्ञानेश्वरीतल्या काही उतारांचं इंग्रजीत भाषांतर गुरुदेव रानड्यांनी केलं आहे ते फार अप्रतिम आहे. ओव्यांचा अंतरंग गुरुदेवांच्या भाषांतरात पुष्कळसं प्रगटलं आहे असं मला वाटतं. अर्थात ते सुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरीचं नाहीच, काही निवडक उतारांचं आहे. असं म्हणून ते थांबले. काहीतरी आठवल्यावरून पुन्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली. आमचे भाऊराव आठवले रमण महर्षींकडे जात असत. एकदा त्यांनी बरोबर ज्ञानेश्वरीतल्या काही भागांचं इंग्रजी भाषांतर नेलं होतं. रमण महर्षींना त्यांनी ते सांगितलं. महर्षींनी मोठ्या उत्सुकतेनी ते त्यांच्याकडून मागून घेतलं आणि सेवेकऱ्यांकडून काही भाग वाचून घ्यायला सुरुवात केली. थोडं ऐकल्यावर त्यांनी वाचन थांबवलं. ती भाषांतराची पोथी मागून डोक्यावर घेतली आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहायला लागल्या. रमण महर्षी भाऊरावांना म्हणाले, व्हाय हॅव यू कम हिअर, गो बॅक टू आळंदी अँड फॉल ॲट हिज फीट. द सेंट ऑफ ऑल सेंट्स. हे सांगताना स्वामीजी अत्यंत मृदू अत्यंत गंभीर झाले होते. तो प्रसंग आमच्या समोर जिवंत झाला आणि आम्ही सर्वजण जणू रमण महर्षींच्याच पुढ्यात बसलो होतो. काही वेळ शांतता पसरली. स्वामीजींनी दोन तीन सोहमचे श्वास घेतले. मग पुन्हा सर्वांना म्हणाले, या मंडळी आपली वेळ संपली. स्वामीजींच्या चरणांवर मस्तक ठेवून आणि त्यांच्या हातून प्रसाद घेऊन एक एक जण खंडेकरांच्या माडीवरून खाली उतरू लागला.
स्वामीजी दर्शन कसे घ्यावे? आपल्या चरणांवर मस्तक ठेवून प्रेममयी कृपा बरसणाऱ्या दृष्टीकडे पाहून नमस्कार केला जातो. नंतर स्वामीजी साधकांचे नमस्कार स्वीकारत जात असताना साधकाचे लक्ष कृपादृष्टीकडे असावे की समचरणांकडे असावे याबद्दल मार्गदर्शन व्हावे ही नम्र प्रार्थना. असा एक चांगला प्रश्न मला एक दोन आठवड्यापूर्वी बुधवारी एका साधिकेने विचारला, तो मी बाजूला काढून ठेवलेला होता. या दर्शन घेणं किंवा नमस्कार करणं या विषयावर मध्ये एका रविवारी देखील मी थोडासा बोललेलो होतो. नमस्कार करत असताना नमस्कार करणाऱ्याच्या चित्तामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भाव असू शकतात आणि ते सगळे ग्राह्य आहेत आणि उत्तम आहेत. जसं तू माय मी लेकरू असा भाव असू शकतो आणि तो उत्तम आहे, नमस्कार करणाऱ्याच्या मनामध्ये आपल्याला या विश्वामध्ये अफाट विश्वामध्ये तुमच्या खेरीज अन्य कोणी नाही असा खूप प्रामाणिक भाव असायला काही हरकत नाही असाही भाव असू शकतो, ठेवता येऊ शकतो. तुम्ही कोणीही नसलेली व्यक्ती कधी पाहिली आहे रेल्वे स्टँड रेल्वे स्टेशनवर स्टँडवर शिवाजीनगर स्वारगेट जिला कोणीच नाही अशी व्यक्ती आपण तशी व्यक्ती आहोत पण आपलं भाग्य असं आहे की बाह्यतः कोणीही नसलं तरी आपल्याला सद्गुरु आहेत हा एक असण्याचा भाव मात्र त्याच्यात भर घालून असावा. सद्गुरु हे देव आहेत असा भाव कधी कधी असू शकतो. देव याचा अर्थ देवाधिदेव देवांचेही देव आहेत असा भाव असू शकतो. ज्ञानेश्वरांच्या गुरुस्तवनांमध्ये हा भाव व्यक्त झालेला आहे. भाव अनेक असू शकतात. आपल्या मजदुराप्रमाणे आपण तो स्वीकारू शकतो. आपली जेवढी पोच असते कोणाकोणाला याच्यातला काही भाव धरणं कठीण जाईल. जर आपण अहंकारी असू तर सद्गुरु देवाचे देव आहेत असं कसा भाव आपल्या मनात येईल, कारण आपण आपल्याच स्वतःला कोणीतरी मानत असतो. त्यामुळं आपल्यावरच अवलंबून आहे आपण जितके नम्र आपण जितके शरणागत तितका हा भाव अधिकाधिक प्रगल्भ आणि उंच अशा पातळीवर जाऊ शकतो. सद्गुरूंना आत्मत्वानी देखील वंदन करता येतं. वंदन करत असताना ते आणि आपण यांच्यामध्ये तत्वतः काही फरक नाही. ते जे परमात्म स्वरूप तेच परमात्म स्वरूप माझही आहे असा भाव आहे. आणि हा जीवाच्या किंवा आत्म्याच्या अंगाने आहे आणि देह मात्र लोटांगणी जातो आहे. देह कोणी नाहीये, देह लोटांगणी जातो आहे असा भाव देखील शक्य आहे. सद्गुरु हे आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत असाही भाव असू शकतो. आपण दासानुदास समर्थांनी आपण रामाचे दास आहोत असा भाव स्वीकारला. समर्थ हाही शब्द चूक आहे त्यांच्या बाबत, कारण ते समर्थ रामाला म्हणत असत. समर्थ राम आणि त्याचा दास म्हणून समर्थ रामदास असं, पण ते नाव त्यांनाच पडलं. ते स्वतःला दास म्हणत असत, दास म्हणून घेत असत, पण त्यांचं ते दास्यत्व होतं. ते दास्यत्व इतकं प्रगल्भ झालं, आमूचे कुळी रघुनाथ रघुनाथे आमूचा परमार्थ, जो समर्थाचा ही समर्थ देवा सोडविता, त्याचे आम्ही सेवक जन सेवेकरिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पावी जेल की. आम्ही त्या समर्थांचे सेवक आणि सेवा करता करता आम्हाला ज्ञान प्राप्त झालं. त्यांना ज्ञान प्राप्त झालं असा अंदाज सर्वांना येऊ लागला त्यांच्या वर्तनावरून, त्यांच्या चालण्या बोलण्यावरून, त्यांच्या निस्पृहतेवरून. तेव्हा लोक त्यांना समर्थ म्हणायला लागले. पण ते खरं म्हणजे समर्थ रामाचे दास. दास एवढीच त्यांची उपाधी होती. अशा प्रकारच्या विविध भावांनी आपण सद्गुरूंना नमस्कार करू शकतो, सद्गुरूंचं दर्शन घेऊ शकतो, त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून प्रेममयी कृपा बरसणाऱ्या दृष्टीकडे पाहून नमस्कार केला जातो। हेही प्रकृतीगणिक होतं। कोणी चरणांवर मस्तक ठेवून नंतर त्यांची प्रेममयी कृपा बरसणारे डोळे पाहतात, कोणी चरणांवर मस्तक ठेवून त्यांचा स्पर्श आपल्या पाठीला किंवा डोक्याला झालेला अनुभवतात। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही हे दिठी जयावरी झळके की किंवा हा पद्म करू माथा पारुखे, किंवा त्यांचा पद्म कर माथ्यावर फिरतो, तो जीवची परी तुके महेशेसी, तो जीवच असतो पण तो शिवभावाला प्राप्त होतो, शिवभावाशी स्पर्धा करेल एवढ्या महत्तेला जाऊन पोचतो। नमस्कार करता करता केल्याबरोबर नमस्कारामध्ये बुद्धीची शरणागती आहे, ती केवळ क्रिया नाहीये। मस्तक चरणांवर टेकवणं किंवा ठेवणं हे प्रतीकात्मक आहे। प्रतीकात्मक असं की मस्तक चरणांवर ठेवलं, मस्तक चरणांवर टेकवलं म्हणजे मी सर्वस्व अर्पण केलं, माझ्या व्यक्तित्वासकट माझ्या बुद्धीसकट मी तुम्हाला अर्पण झालो, असं त्याच्या मागं खरा भाव। आपल्याला नमस्कार करायला कोणी शिकवत नाही, शिकवतात लहानपणी जेवढं शिकवलेलं असतं तेवढंच आपण शिकतो। बाप्पा दिसला जय जय करा असं आपण जे शिकवतो मुलांना, त्याच्या पुढे जाऊन कोणी आपल्याला कधी शिकवलं नाही की जय जयकार कसा करायचा, जय कसा करायचा, हात जोडा विठ्ठल विठ्ठल म्हणा तेव्हा आपलं खूप कौतुक झालं आणि त्याच्या पुढे आपण कधीच शिकलो नाही, कारण तसं शिकवणारा कोणी कधी भेटला नाही। आपल्याला शिकवणाऱ्यांनाही तेवढंच कदाचित माहीत होतं, ते त्यांचे उपकारच आहेत की तेवढं आपल्याला त्यांनी शिकवलं। जर हाथी जोडायला कोणी शिकवलं नसतं तर अजूनच अवघड झालं असतं। पण तुम्ही जेव्हा संतांकडे येता तेव्हा तुमचे भाव बदलतात, हळूहळू तुमची विचारसरणी बदलते, विचारसरणीवर प्रभाव पडायला सुरुवात होते, शरणागततेचे नम्रतेचे असे भाव निर्माण होतात आणि मग आत अंतरंगाने तुम्ही जितपत असता तितपतच तुमची बाहेर कृती। म्हणून तुमचा जो बाह्य नमस्कार असतो तो नमस्कार तुम्ही काय आहात हे दाखवणारा असतो। तुम्ही आत शरणागत असाल तर बाहेर तुमचा नमस्कार अतिशरणागतीने प्रतीत होतो। लपविता खरे येत नाही असं म्हणतात, तसं आहे ते, जसं असतं तसं त्या नमस्कारात प्रकट होतं। नंतर स्वामीजी साधकांचे नमस्कार स्वीकारत जात असताना, म्हणजे स्वामीजी मला असं वाटतं याच्यात लिहिलंय की परत जात असताना की काय, साधकाचे लक्ष कृपादृष्टीकडे असावे की समचरणांकडे असावे याबद्दल मार्गदर्शन व्हावे ही नम्र प्रार्थना। ते स्वामीजी जेव्हा जातात लोकांच्या मधून नमस्कार स्वीकारत तेव्हा साधकाचं लक्ष हे त्यांच्या दृष्टीकडे असावं की चरणांकडे असावं असं विचारलेलं आहे। तुमचं लक्ष कोणत्या भावानी असावं हे जास्त सांगणं मला आवडेल, मग त्या भावानी तुम्ही दृष्टीकडे पहा किंवा चरणांकडे पहा। मगाशी सांगितलं तशा प्रकारचा भाव जर असेल, धारण केला असेल, तर तो भाव तुमच्या तुमची जी अभिव्यक्ती आहे स्वतःची अभिव्यक्ती त्या अभिव्यक्तीत भरून राहतो. केवळ तुमचे डोळे त्यांच्या डोळ्यांकडे पाहावेत की तुमचे डोळे त्यांच्या चरणांकडे पाहावेत याच्याऐवजी तुमची शरणागत अभिव्यक्ती तुम्ही उभे असताना प्रगट व्हावी. त्याची आभा तुमच्या मुखमंडलावर असावी, ती नम्रतेची असावी, शरणागततेची असावी, दासाची असावी, एक रूपतेची असावी, एक निष्ठतेची असावी. मग कदाचित तुम्ही नुसते उभे राहण्याच्या ऐवजी थोडे वाकाल, थोडी तुमची कंबर मागे जाईल आणि छाती पुढे येईल असे वाकाल. नुसते उभे राहाल, त्यांना पाहिल्या पाहिल्या ताटस्थ्य देखील एखाद्याला येईल. दोन वेळेला स्वामीजींना नमस्कार करता करता मी उभ्या उभ्या पडलो होतो असं मला आठवतं. रामकृष्ण कसे पडायचे तसा एकदा सत्यसाई निलयमध्ये स्वामीजी जात असताना सर्व साधकांमधून मी उभा होतो, ते इतके देव दिसत होते. त्यांचं उघडं अंग, उपरणं घेतलेलं धोतर, प्रसन्न हास्य करुणामयी आणि आशीर्वाद देणारी मुद्रा, असं करता करता मीच कोलमडलो. ते पाहता पाहता मी कोलमडलो. तिथं भैयासाहेब जोशी होते. मागं पडत असताना त्यांनी माझं डोकं धरलं. जशी काठी आपटावी तसं मागं मी तसाच तोल जाऊन पडलो. एकदा स्वामीजींच्या घरी नमस्कार करत असताना स्वामीजींना नमस्कार केला आणि मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं. ध्यानाला रविवारी जात असे तर ते इतके प्रसन्न हसले की माझं ध्यान लागल्यासारखंच झालं. मी तिथल्या तिथं पडलो. मी पडलो सरलाताईंच्या अंगावर. अचानक सरलाताईंच्या अंगावर मी पडल्यामुळे त्याही पडल्या मोनिकाच्या अंगावर. त्याच्यातून पुढं आता विषयांतर करून सांगतो की सरलाताईंच्या हाताचा एक्सरे काढायला लागला. त्यांचा हात दुखत होता. हेअरलाईन क्रॅक वगैरे काही आहे का तसं काही नव्हतं, पण तो 7-8 दिवस बांधून ठेवायला लागला. स्वामीजी गमतीने म्हणत असत की तो नमस्काराला येतोय, जरा सगळे बाजूला व्हा. असे तुम्ही पडू नका. हे सहज होतं, हे सहज होऊ शकतं. त्यामुळं किती पातळीपर्यंत ही गोष्ट जाऊ शकेल सांगता येत नाही. एका नमस्काराने देखील पूर्णता यायला पाहिजे तेवढी जर तयारी असेल तर. मी कोणा बंगालमधल्या एका तार्किक तर्कशास्त्रामध्ये प्रवीण असलेल्या, पारंगत असलेल्या विष्णू उपाध्याय म्हणून कोणाची गोष्ट मध्यंतरी वाचत होतो. ते न्याय आणि तर्क याच्यामध्ये अत्यंत पारंगत आणि प्रकांड पंडित होते. त्यांचं घराणं मोठं सनातनी आणि धार्मिक, सगळे देवळात जाणारे. आणि हे तर्क आणि न्याय या शास्त्रांचे पंडित असल्यामुळं ते कधीही देवळात जात नसत. त्यांचे वडील होते 80 वर्षांचे. ते सांगून थकले की अरे शास्त्रांचा अभ्यास करतोस, पंडित म्हणून तुला मान सन्मान आहे, काली मातेच्या दर्शनाला जात नाहीस. ते म्हणायचे की माझं तुमच्यासारखं नाहीये. एका दर्शनानेच पूर्णता लाभली पाहिजे. तर्कशास्त्राचे विद्वान होते. तुम्ही रोज रोज देवळात जाता आणि रोज रोज अपूर्णतेने परत येता. एका दर्शनानेच पूर्ण झालं पाहिजे असं ते म्हणायचे. मग जा ते म्हणायचे की जेव्हा तसं होईल असं मला वाटेल तेव्हा मी निश्चित जाईल असं म्हणायचे. असं म्हणता म्हणता विष्णू उपाध्याय जवळपास 60-65 वर्षांचे झाले. तरुणपणापासून कधी देवळात गेले नाहीत, मंदिरात गेले नाहीत. आणि वडील देखील 80-85 वर्षांचे झाले. त्यांची सनातनी आई होती घरी. सगळं सोवळं ओळख पाळणारे विशिष्ट प्रकारचे असे ते सनातनी लोक होते. सगळे पत्नी होती सुशील, मुलं होती. एके दिवशी विष्णू उपाध्याय नेहमीप्रमाणेच पहाटे उठले, स्नान त्यांनी केलं आणि अध्ययनाला बसायच्या ऐवजी धोतर आणि उपरण घालून बाहेर पडले. तुळशीला नमस्कार केला. वडिलांनी विचारलं की कुठं जातोयस. ते म्हणाले की मला असं वाटतं की आज माझी तयारी झालीय, आज मी देवदर्शनाला जातोय. आज मी दर्शन घेईन, आज मी परत येत नाही म्हणाले आणि बाहेर पडले आणि काली मातेच्या दर्शनाला गेले. आणि एक अर्ध्या तासाने कोणीतरी देवळातून एक मुलगा सांगत आला की विष्णू उपाध्याय तिथं गलित प्राण होऊन पडलेले आहेत. घरातली सगळी मंडळी गेली तर पुजारी म्हणाला की आम्हाला आधी वाटलं की हे बेशुद्ध वगैरे पडलेत की काय, पण बघा हे उठत नाहीयेत, त्यांचे प्राण गेलेले होते. ते असं म्हणत असत की एकदा दर्शन घेईन ते पूर्णते करता घेईन असं म्हणत होते. ही फार वेगवेगळी तयारी आहे प्रत्येकाची. तुम्ही रोज रोज जाता आणि दर्शन घेऊन परत येता, असं अपूर्ण दर्शन मी घेणार नाही असं म्हणत असत. माझी जेव्हा तयारी होईन तेव्हा मी दर्शनाला जाईन आणि दर्शन घेईन तर ते पूर्णतेकडेच जाईल असं म्हणायचे. आपला नमस्कार अधिकाधिक प्रगल्भ होण्यासाठी आपण आपलं शरणागतीचा भाव, शरणागतीचं चिंतन, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वानू असं जे स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे, खरंच बाकीचे देव हे प्रतिमा देव आहेत, मूर्ती देव आहेत. आता स्मर्तृगामी असल्यामुळे अवतीभोवती आपल्या स्मरणाने उपस्थित राहतील पण डोळ्यांना दिसतील असे देव म्हणजे भूलोकीचे संतच. अशा भावांनी जर आपण सद्गुरूंकडे पाहिलं तर आपला सगळा चेहरा मोरा बदलून जाईल. हा भावाचा प्रांत आहे. आपल्याला भाव समजतो, भाव समजत नाही असं कधीही होत नाही. आपल्याला आपला मुलगा आणि दुसरा कोणी मुलगा हे समजतं ते काही केवळ विचारांनी कळत नाही, भावामुळे कळतं. आपल्याला भाव समजत नाही असं शक्यच होत नाही. आपली आई आणि दुसरी एखादी स्त्री आपल्याला समजते, ती काही केवळ विचारांनी कळत नाही, भावामुळे कळते. ही आपली आई आहे, भाव सांगतो. आपला भाऊ आणि अजून एक त्याचा मित्र, याच्यातला आपला भाऊ केवळ भावामुळे आपल्याला कळतो, विचारामुळे नाही. आपल्यापाशी भाव असतो. अशा पद्धतीने स्वामीजी साधकांचे नमस्कार स्वीकारत असताना त्यांच्याकडे जे जाणं आहे ते आपल्या आपल्या प्रतिभेप्रमाणे, आपल्या प्रगतीनी वाढणाऱ्या तरलतेनी आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो. आणि आपण हे अनुभवावं. नमस्कार ही साधनाच आहे, नमस्कार हा उपचार नाहीये. नमस्कार ही संपूर्णपणाने साधनाच आहे, ती साधना शरणागतीची साधना आहे, मस्तक वाहण्याची साधना आहे. अशी साधना आपण करतो असं नमस्कार करताना जर लक्षात घेतलं तर आपण आपला नमस्कार अधिकाधिक खोल अधिकाधिक खोलीनी असं जरूर करू शकू. असं असल्यामुळं हा प्रश्न मला खूप चांगला वाटला. सर्वांना अनेकांबरोबर या प्रश्नाच्या बाबत बोलावं असं वाटलं म्हणून मी हा थोडा बाजूला ठेवलेला होता. कोण बरा अभंग म्हणेल या गोडसे काकूया अभंग म्हण.
गुरुराया शरण जावे, गुरुराया शरण जावे, गुरु रूपा सतत पहावे, गुरु रूपा सतत पहावे, गुरु राया शरण जावे, गुरु राया शरण जावे. गुरु अनंत अपार, गुरु अनंत अपार, गुरु वेदांताचे सार, गुरु अनंत अपार, गुरु वेदांताचे सार, गुरु विश्वासे कल्याण, गुरु ब्रह्माचे निधान, गुरु विश्वासे कल्याण, गुरु ब्रह्माचे निधान, चित्रूपी गुरु ती भजावे, चित्रूपी गुरु ती भजावे, गुरु राया शरण जावे, गुरु राया शरण जावे. रज सत्वतमाची मूर्ती त्रिगुणाची श्री गुरुपूर्ती, रज सत्वतमाची मूर्ती त्रिगुणाची श्री गुरुपूर्ती, त्रैलोकी गुरुची वसती, कृपा दृष्टि भक्ता वरती, त्रैलोकी गुरुची वसती, कृपा दृष्टि भक्ता वरती, गुरु समीप नित्य वसावे, गुरु समीप नित्य वसावे, गुरु राया शरण जावे, गुरु राया शरण जावे. मन ओढाळ ओढाळ, मन वायुहुनी चंचला, मन वायुहुनि चंचल मन पापाते सांगाति मन मोहाचे भोवति मन पापाते सांगाति मन मोहाचे भोवति त्यासी कैसे आवरावे त्यासी कैसे आवरावे गुरु राया शरण जावे गुरु राया शरण जावे शरण जावे शरण जावे शरण जावे।
वाह हरी हरी हरी। ध्यानाला बसण्याच्या आधी मी ध्यानाला का बसलो आहे हा संकल्प असायला पाहिजे का? संकल्प रहित जीवन असायला पाहिजे असं स्वामीजी म्हणतात। मग संकल्प करायचा का ध्यानाला ध्यानाच्या सुरुवातीला म्हणजे संकल्प कशा करता करायचा असं विचारलेला असा हो। ध्यानाला बसण्याच्या आधी मी ध्यानाला का बसतोय हा संकल्प असायला पाहिजे का? संकल्परहित जीवन असायला पाहिजे असं स्वामीजी म्हणतात। मग संकल्प कशा करता करायचा असा या प्रश्नाचा अर्थ आहे। संकल्प हा शब्द बऱ्याच वेळेला पारमार्थिक वाङ्मयामध्ये कामनेच्या अंगाने वापरला जातो। प्राणी संकल्पे बांधला, तो संकल्पानी बांधलेला असतो असं म्हटलेलं आहे। भगवद्गीतेनेही संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः आणि संकल्परहित व्हावं, कामनांचा संकल्पांचा त्याग करून आणि आत्मरूपाला प्राप्त करावं असं सांगितलेलं आहे। आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत। त्यामुळे संकल्प हा जो शब्द आहे तो बऱ्याच वेळेला कामनांना उद्देशून किंवा व्यावहारिक ज्या इच्छा आपल्या आहेत किंवा उद्दिष्ट आहेत त्याला उद्देशून वापरलेला असा आढळतो। संकल्पाच्या बाबत सत्य संकल्प असाही एक शब्द तुम्ही कदाचित कधी ऐकला असेल। जसं सत्य संकल्पाचा दाता भगवंत असं कधी तुम्ही ऐकलं असेल एखाद वेळेला वचन, म्हणून संकल्पच। पण कामनांची इच्छा धरणारा जो संकल्प आहे तो संकल्प नसावा असं सांगितलेलं आहे। कामनांची इच्छा धरणारा संकल्प नसावा हे पुढे पुढे संकल्प नसावा एवढ्या एका छोट्या याच्यामध्ये छोट्या शब्दामध्ये एवढा सगळा अर्थ येईल आहे। आणि संकल्परहित जीवन असावं म्हणजे कामनारहित जीवन असावं असं सांगायला सुरुवात झाली। समर्थांनी देखील शुद्ध कल्पना आणि अशुद्ध कल्पना अशा दोन गोष्टी वर्णन करून सांगितल्या। आणि अशुद्ध कल्पनांचा त्याग करावा असं सांगितलं। कोणती ती ओवी आहे? स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या। विषयाची कल्पना ज्याच्यामध्ये तर त्याला अविद्या असं म्हटलं जातं। स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी भराली। म्हणून मुळात कल्पनाच, पण एक अविद्यात्मक कल्पना आणि एक विद्यात्मक कल्पना। मुळात संकल्पच, पण एक कामनिक संकल्प आणि एक परमात्मा हवा अशा प्रकारची इच्छा। अशा प्रकारची इच्छा याला कामना म्हणत नाहीत। मला परमात्मा प्राप्तव्य आहे, माझं चरमलक्ष आत्मदर्शन आहे याला कामना म्हणत नाहीत। याला सत्य संकल्प, शुद्ध संकल्प, विद्या असं नाव आहे। आणि जे संकल्परहित जीवन असावं अशा प्रकारे म्हटलं जातं, किंवा मीही म्हटलं असेन कधी, संकल्परहित जीवन असायला पाहिजे असं स्वामीजी म्हणतात। मी इतक्या वेळेला इतक्या ठिकाणी इतकं म्हटलेलं आहे की आता कोणी जर मला म्हटलं की तुम्ही असं असं म्हटलात तर मी मान्य करतो, म्हटलं असेल बाबा, पण ते या अर्थाने, याकरता मी म्हटलो की संकल्प म्हणजे अशा प्रकारचा विषयांचा संकल्प, कामनांचा संकल्प, अशा प्रकारचा संकल्प नसावा। त्याच वेळेला परमात्म प्राप्तीच्या संकल्पाला कामना म्हणत नाहीत। त्यामुळे तशा प्रकारचा शुद्ध संकल्प नेहमी जीवनामध्ये असावा। त्यामुळे ध्यानाला बसण्याच्या आधी मी परमात्म स्वरूप आहे हाही संकल्पच आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे हाही संकल्पच आहे, तर अशा प्रकारचा संकल्प जरूर असावा। आणि कामनिक गोष्टींकडे नेणारा असा संकल्प नसावा। ध्यानाला बसण्याच्या आधी मी ध्यानाला का बसतोय हा संकल्प असायला पाहिजे का? तर असायला पाहिजे। ध्यानाने मला चित्त वृत्ती शून्य होऊन त्या वृत्ती शून्यतेच्या पश्चात माझ्या आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी, आत्मस्वरूप मला समजावं म्हणून मी ध्यानाला बसतो आहे, हे ध्यानाला बसण्याचं उद्दिष्ट स्पष्ट पाहिजे। या संकल्पाला कोणी काम म्हणत नाहीत हा जरूर असावा। एक 5 मिनिट आहेत, या 5 मिनिटांमध्ये आपण शांत डोळे मिटून बसू। स्वस्थ, स्वतःच्या ठिकाणी स्वस्थता, मन अमन म्हणजे विचाररहित, पण देह मन बुद्धी नाही, देह मन बुद्धीच्या बुडाशी अधिष्ठानभूत असं चैतन्य हे आपलं खरं स्वरूप आहे। मी आत्मस्वरूप आहे। त्यामुळे देहाला विसरण्याचा संकल्प करा। जो आता आहे तो नाहीच आहे असा संकल्प करा। आणि असा मूळ संकल्प, देह मी नाही असा केल्यानंतर आपण आत्मस्वरूप आहोत असा फक्त 3 वेळेला आता संकल्प आपण करणार आहोत। मी वाक्य म्हणेन, माझ्या पाठोपाठ ते जसंच्या तसं म्हणा, देहरहिततेच्या संकल्पातूनच हे म्हणा. मी नित्य तृप्त, तृप्त काम, मनातल्या मनात म्हणा परिपूर्ण आत्मा आहे. आपण देह नसण्याचा संकल्प आहे आणि त्या संकल्पाने पुढचा संकल्प परत एकदा, मी नित्य तृप्त तृप्त काम परिपूर्ण आत्मा आहे. मी नित्य तृप्त काम परिपूर्ण आत्मा आहे. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।